नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत IVF उपचार घेवपी 25 बायलांतली 10 जाण गुरवार जावपाक पॉझिटिव्ह थारल्यात, जाल्यार 6 जाणां गुरवार जाल्यात अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. भुरगे जावपा खातीर IVF ट्रिटमेंट फुकट दिवपी गोंय हे भारतातले पयले राज्य जावन आसा. IVF ट्रिटमेंट ही खर्चीक तशेंच ह्यान पयली फकत कांय खासगी हॉस्पिटलांनी मेळपी उपचार पद्दत आशिल्ल्यान ती सर्वसामान्यांक परवडपा नाशिल्ली, मात आतां गोमॅकोत ही उपचार पद्दत गोंय सरकारान फुकट उपलब्ध करून दिल्या अशें भलायकी मंत्र्यांनी सांगलें. ह्या सुविधे खातीर आवय बापूय जावपाचे जोडप्यांचे सपन सरकार पुराय करूंक शकले म्हण मंत्री विश्वजीत राणे हांणी खोस उक्तायल्या. गरजेपुरती वाहना चलयल्यार अपघात उणे जातले अशें येरादारी उपसंचालक संदीप देसाय हांणी म्हळां. रस्तो सुरक्षेविशी प्रदर्शनाच्या उक्तावणाक ते उलयताले. जायते तरणाटे अपघातात मरण पावतात, हाचे फाटले कारण म्हळ्यार भुरगे वाहना मजा आनी मस्ती म्हूण चलयतात. जर वाहन आपली गरज म्हूण चलयले तर अपघात उणे जातले. तशेंच पर्यटक लेगीत मजा करपाक गोंयांत येतात तेन्नाय ते वाहन एक मजा म्हूण चलयतात. पर्यटकांनी लेगीत समजूतकायेन वाहना चलोवपाची गरज आसा अशें देसाय हांणी सांगलां. रस्तो सुरक्षा सप्तकाच्या फाटभुंयेर येरादारी खातें आनी शिक्षण संचालनालयान रस्तो सुरक्षेचो नायक जायात हे संकल्पने खाला डॉन बॉस्को सभाघर पणजे हांगा बुधवारा रस्तो सुरक्षा प्रदर्शन घडोवन हाडिल्ले. ह्या वेळार उपविभागीय शिक्षण अधिकारी स्मिता फळदेसाय, किरण खोलकार आनी डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक हाजीर आशिल्ले. येरादारी संचालनालय 13वे रस्तो सुरक्षा सप्तक 14 ते 20 ऑक्टोबर मजगतीं मनयतले. देश पावड्यार रस्तो सुरक्षा सप्तक जानेवारी म्हयन्याच्या दुसऱ्या सप्तकांत मनयतात, पूण देश पावड्या बरोबर राज्य पावड्यार लेगीत फाटलीं 13 वर्सां रस्तो सुरक्षा सप्तक मनोवपी गोंय हे एकमेव राज्य जावन आसा अशें देसाय हांणी सांगलां. गोंयांत ऑक्टोबर म्हयन्यांत पर्यटन हंगाम सुरू जाता. पर्यटन हंगामाच्या फाटभुंयेर गोंय पर्यटन खात्यान दर्यादेगेर तशेंच खासगी सुवातींनी शेक, कॉटेजी, झोपड्यो तात्पुरत्या स्वरुपांत उबारपाक संबंधीत वेवसायांतल्या जाळवणदारांकडच्यान अर्ज मागयल्यात. हे अर्ज गोंय पर्यटन खात्याच्या संकेतथळाचेर उपलब्ध आसात. उत्तर गोंयांत पणजे पाटो पर्यटन भवनांत जाल्यार दक्षिण गोंयांतल्या संबंधीत वेवसायिकांक माथानी साळणा कॉम्प्लेक्सांत संबंधीत अर्ज 9 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर मेरेन दिवचे पडटले अशें खात्यान कळीत केला. इच्छूक आशिल्ल्यांनी www.goaturism.gov.in ह्या संकेतथळाचेर अर्ज करचो अशें आयोजकांनी कळयलां. नव्या आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयान विद्यार्थ्यांमदी नवीकरणीय ऊर्जेविशी जागृताय आणि गिन्यान वाढोवपाच्या हेतान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांखातीर नवीनीकरण प्रतिभाशाली प्रश्नमंजुषा सर्त आयोजित केल्या. वाटो घेवपाक इच्छूक आशिल्ल्या शाळांनी आयज सांजे 5 वरां मेरेन विद्यार्थ्यांची नांवां सादर करची पडटली अशें शिक्षण संचालनालयान जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. ही सर्त 11 ऑक्टोबर दिसा डॉ हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालय कुजिरा हांगा जातली. हे सर्ती खातीरचे प्रश्न वस्तुनिश्ठ प्रकाराचे आसतले. रिन्युएबल म्हळ्यार नवीकरणीय उर्जेविशी विद्यार्थ्यांचे गिन्यान कितले आसा ते विशीं मुल्यमापन करचे म्हण ही सर्त घडोवन हाडल्या. दरेका शाळांतल्यान चडांत चड 5 विद्यार्थी हे सर्तीत वांटेकार जावंक शकतात. हे सर्तीत वांटेकार जावपी विद्यार्थ्यांक नविनीकरणीय प्रतिभाशाली प्रमाणपत्रां भेटयतले. प्रमाणपत्रां भेटवण सुवाळो 16 ऑक्टोबरा दिसा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांच्या हस्तुकीं जातलो. भारतीय जनता पक्षाच्या ST विभागाचे उपाध्यक्ष एंथनी बार्बोजा हांची गोंय तियात्र अकादमीचे अध्यक्ष म्हूण नेमणूक जाल्या. कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वळीप हांणी हो आदेश जारी केला. बार्बोजा हे कुशळ तियात्र संयोजक असून तियात्राच्या प्रसारात तांचे मोठे योगदान असा. ह्या पदा खातीर आपले नाव विचारात घेवपा खातीर बार्बोजान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे आनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानवडे हांचे उपकार मानल्यात. गोंयातले तियात्र संवसारभर पावोवपाची आपली इच्छा आसा आनी ते खातीर आपूण वावरतलो अशें बार्बोजा हांणी सांगलां. शणै गोंयबाब सेवा केंद्र सावड्डे कुडचडे हे संस्थेन विद्यार्थी आनी तरणाट्यां खातीर उक्ती कोंकणी वक्तृत्व सर्त आयोजीत केल्या. ही सर्त श्रीमती चंद्रभागा तुकोबा नायक उच्च माध्यमीक विद्यालयाच्या कोंकणी विभागाच्या पालवान शेनवारा 23 नोव्हेंबराक सकाळी 10 वरांचेर विद्यालयाच्या सभाघरात जातली. इच्छूक सर्तकांनी आपली नावां शाळा संस्था वा व्यक्तिगत नाम्या सयत 28 ऑक्टोबर मेरेन दिवची अशें कळीत केल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.